जय जय आचार्य। समस्त सुरवरिया प्रज्ञा प्रभा सूर्या सुखोदया। जय जय सर्व विसावया सोहम भाव सुहावया नाना लोक हेलावया समुद्रातू। आई के गा आर्त बंधु निरंतर कारुण्य सिंधु विशद विद्यावधु वल्लभाजी। या उभीपर्यंत आपण आलेले होतो। मी असं तुम्हाला सांगितलेलं होतं की ज्ञानेश्वर महाराजांनी सद्गुरूंचं स्तवन करायला सुरुवात केल्यानंतर हे आचार्य आपला जय जयकार असो, आपण समस्त सुरवरी आहात आपला जय जयकार असो, अशा प्रकारे सुरुवातीच्या दोन ओव्यांमध्ये सद्गुरूंचा जय जयकार केला आणि त्या योगाने सद्गुरूंची स्तुती देखील केली आणि पुढच्या ओवीमध्ये सद्गुरूंना उद्देशून बोलायला सुरुवात केली। आई के गा आर्त बंधू। आता केवळ ते सद्गुरू स्तवन करतायत असं नाही, तर सद्गुरूंना उद्देशून बोलायला ज्ञानेश्वर महाराजांनी सुरुवात केली। ते सद्गुरूंना म्हणता आहेत की आपण आर्त बंधू आहात, जे तळमळणारे दुःखी पीडित अशा मंडळींना आपण बंधू आहात। बंधू याचा अर्थ सहाय्य करता। आपण जे आर्त आहेत, जे दीन आहेत, त्यांना सहाय्य करणारे असे आहात। त्यांच्या आर्ततेतून त्यांना बाहेर काढण्यासाठी आपण मदतगार होता असे आपण आहात। निरंतर कारुण्य सिंधू आणि कारुण्य धर्मानी युक्त असे तुम्ही आहात। आपली करुणा ही सिंधू सारखी आहे, सागरासारखी आहे असं ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथांकडे पाहून त्यांच्याशी बोलतायत। याच्या आधीच्या ओवीत देखील समुद्राची उपमा ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेलीच आहे। नाना लोक हेलावया समुद्रातू। जे 14 लोक आहेत त्या 14 लोकांना आपल्या अधिष्ठानावर आपण धारण करता। 14 लोक, 14 प्रकारची विश्व आपल्या अधिष्ठानभूत अशा लाटांवर सहज सामावलेली आहेत, उचलून धरलेली आहेत। नाना लोक हेलावया समुद्रातू। अशा प्रकारे सर्व लोकांना धारण करणारे आपण समुद्रासारखे आहात। तर या ठिकाणी करुणेच्या बाबत आपण सिंधू आहात, सागर आहात असं ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथांकडे पाहून त्यांच्या डोळ्यात पाहून बोलतायत। आई के गा आर्त बंधू निरंतर कारुण्य सिंधू। आणि आर्तता अनेक कारणांसाठी असते। आर्तता ही परमार्थासाठी तर असतेच आणि परमार्थाच्या कारणासाठी सद्गुरू हे खरोखरच सहाय्य करता बंधू म्हणूनच धावून येणारे असतात। पण सर्वच प्रकारचे जे आर्त आहेत त्यांना सद्गुरू बंधूप्रमाणे सहाय्य करता होतात। आर्ततेचा एकच प्रकार नाहीये, अनेक प्रकारच्या दुःखांनी पीडित असणारे मानसिक दुःख आहेत, सांसारिक प्रापंचिक दुःख आहेत, वैयक्तिक दुःख आहेत, कौटुंबिक दुःख आहेत, अनेक प्रकारच्या दुःखांनी व्यक्ती गांजलेली असते। जी अनेक दुःख आहेत त्या दुःखांमध्ये कोणती ना कोणती तरी दुःख कोणाच्या ना कोणाच्या तरी वाट्याला आलेली असतात. दुःख आहेतच, दुःखाशिवाय हे विश्व नाही. देह भाव आहे तोपर्यंत सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टी राहणार. अनुकूल वेदना आणि प्रतिकूल वेदना हर क्षणाला येत राहणार आणि प्रतिकूल वेदना कोणालाही नको असते. कधी कधी या प्रतिकूल वेदना इतक्या ओव्हरव्हेल्मिंग होतात की एखाद्याचं जीवन पूर्ण दुःखाने व्यापून राहिलेलं असं असतं, पिचून जातात. ते जे दुःख असतं त्या दुःखातून बाहेर पडणं जवळपास त्यांना अशक्य राहील इतक्या दुःखामध्ये ते सापडलेले असतात. कधी कधी दुःखच दुःखातून बाहेर येऊ देत नाही. दुःख निराशाजनक मनस्थिती निर्माण करतं. दुःख आलं आणि गेलं असं जर होईल पण दुःखाचा परिणाम टिकून राहतो, त्याचा संस्कार होतो, मनावर संस्कार होतो, चित्तावर संस्कार होतो, स्मृतींमध्ये दुःख राहतं. म्हणून तुकाराम महाराजांनी सुख पाहता जवा पाडे असं म्हटलेलं आहे. दुःख पर्वताएवढे, पर्वताएवढं दुःख अशा करता की आपण ते उगाळत राहतो. दुःख उगाळण्यात देखील एक प्रकारे नकारात्मक असं सुखच मिळत राहतं, आनंदच मिळत राहतो. दुःख सोडायला नको असतं पण त्या दुःखामध्ये कोणाही व्यक्तीला कुठं सहानुभूती देखील हवी असते. त्या सहानुभूतीचं स्वरूप वरवरचं नको असतं. त्या दुःखामध्ये त्याला समजून घेणारी व्यक्ती हवी असते. दुःख हे भले काल्पनिक असेल, मनस्थितीजन्य असेल, दुःख हा मनाचा परिणाम देखील असू शकतो. कारण एकाच परिस्थितीमध्ये जर मन उत्तम धडधाकट असेल तर एखादा दुःख होऊन देखील दुःखी होत नाही, तर एखाद्याला सामान्य गोष्ट देखील झोप उडवायला कारण पुरे ठरते. त्यामुळे मनावर देखील अवलंबून दुःख आहे आणि अशा दुःखामध्ये ते दुःख हलकं करणं याच्यासाठी कोणीतरी हवा असतो, कोणीतरी व्यक्ती हवी असते. आणि सर्वसामान्यपणाने दुसऱ्याचं दुःख समजून घेणं, त्याच्याशी एकरूप होणं आणि ऐकून घेणं हे देखील कोणी करू शकत नाही. तुम्हाला माहीत नसेल पण दुसऱ्याचं दुःख हलकं करण्याचा अतिशय चांगला मार्ग म्हणजे दुसऱ्याच्या दुःखाची गोष्ट घटना जिव्हाळ्याने श्रवण करणं. बस एवढा एकच उपाय आहे. दुसऱ्याचं दुःख नाहीसं करण्याचा उपाय नाहीये. दुसऱ्याचं दुःख जिव्हाळ्याने ऐकणं, श्रवण करणं हे देखील अवघड जातं. कारण कोणाला रडकथा नको असते, कोणाला रडगाणं नको असतं. मानसशास्त्रज्ञ असं म्हणतात की ऐकूनच कितीतरी मोकळे होतात. पेशंटली ऐकणं आणि जे काही ऐकतो आहे त्याबद्दल तू चुकतोयस, तुझी मनस्थिती नीट नाही म्हणून तू असं बोलतोयस असं कदापि त्याला जाणवू न देणं. तर तू बरोबर आहेस, तू दुःखी होणारच. एवढं म्हटलं तर दुःखी झालेला मनुष्य खुश होतो, म्हणजे माझं बरोबर आहे तर असं त्याला वाटत राहतं. आता तर काउन्सिलिंग ही गोष्ट एक कला म्हणून विकसित पावायला लागलेली आहे. आपल्या इथलं कोण जर्मनीला गेलेलं होतं आणि त्यांनी तिथं स्वामीजींचा आणि माझा असे दोघांचे फोटो टेबलावर ठेवले त्या मुलीनी. आणि त्या ज्या घरात उतरल्या होत्या त्यांनी विचारलं की हे कोण आहेत, तर म्हणे हे आमचे सद्गुरू आहेत, त्यांना समजलं नाही, गुरु आहेत समजलं नाही, मास्टर आहेत समजलं नाही, आम्ही आमची सुख दुःख यांना सांगतो. तर ते म्हणाले की मग ते कन्सल्टिंग किती घेतात असं त्यांनी विचारलं. कारण पाश्चात्य जगतामध्ये सगळ्या गोष्टी पैशाशी निगडीत आहेत ना. तुम्ही तुमचं मन मोकळं करता आणि ते तुम्हाला दिलासा देतात, हा दिलासा देण्याबद्दल ते तुमच्याकडून काय घेतात असं विचारलं. सद्गुरूंना आर्त बंधू अशा करता म्हटलेलं आहे की सद्गुरु कन्सल्टेशन न आकारता हे सगळं करतात. कन्सल्टेशन नाही. आणि किती प्रकारच्या अडचणी असू शकतील, या सगळ्या अडचणी सांगण्याचं एकमेव ठिकाण, तक्रार करण्याचं एकमेव ठिकाण बाकीच्या जगतामध्ये काही करता येत नाही याबाबत एकमेव ठिकाण जर कोणी असेल तर तुम्ही आहात असं ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथांना म्हणतायत. आई के गा आर्त बंधू, ही आर्तता चैतन्य महाप्रभूंची गोष्ट आपण मागच्या वेळेला पाहिली, किती टोकापर्यंत हा स्वभाव असायला लागतो. एरवी दुसऱ्या व्यक्तीचा त्रास होणंच अधिक, दुसरी प्रकृती म्हटलं आपल्या प्रकृतीला सर्वात सोयीचं जर कोणी असेल तर फक्त आपणच असतो. आपल्या खेरीज दुसरी व्यक्ती कधीही आपल्या प्रकृतीला सोयीची असू शकत नाही. अशा विविध प्रकारच्या प्रकृतींना सामावून घेणं, दिलासा देणं, त्यांच्या दुःखामधून ते बाहेर येतील याच्यासाठी त्यांच्याशी काही बोलणं चालणं करणं ही देखील फार मोठी गोष्ट आहे. मागच्या वेळेचं प्रवचन झाल्यावर राहळकर सर खाली आले आणि म्हणाले की दुसऱ्याची दुःख ऐकून, नुसती ऐकून जर घ्यायची असतील तर फार तरल अंतकरण लागतं, खूप तरलता लागते. कारण सांगून तर अनेकांना झालेलं असतं, ऑफिसमधल्या सहकाऱ्यांना सांगून झालेलं असतं, नातेवाईकांना सांगून झालेलं असतं, भावाला सांगून झालेलं असतं, वडीलधाऱ्या मंडळींना सांगून झालेलं असतं, पण त्यांच्या ठिकाणी तरलता नसते. त्या चिंटूच्या पुस्तकामध्ये मी परवा एक विनोद पाहिला, त्याची जी पुस्तकं प्रकाशित झाली आहेत, तर कोपराला लागलं म्हणून चिंटूची आई चिंटूला दवाखान्यात घेऊन गेलेली असते आणि ते डॉक्टर काका नेहमी दाखवतात तसे ते दाखवलेले, काय झालं, त्यांनी हात असा सगळा करून पाहिला असं दुसरं चित्र आहे आणि मग म्हणाले की काही धुलं झालेलं नाहीये असं म्हणून हात घेतला आणि म्हणाले की फू जा. तर तो मनात विचार करतो की हे नक्की डॉक्टरच आहेत ना असं दाखवलेलं आहे. याचं कारण त्याला काही झालेलं नाहीये पण डॉक्टरांना तरलता नाहीये. त्यांनी आल्यानंतर कोलामंतर छू असं केलं जा, तर चिंटूला असं वाटलं की हे नक्की डॉक्टरच आहेत का कोण आहेत कोण. असे आलामंतर कोलामंतर छू करणारे सगळे भेटतात तुमच्या दुःखांबद्दल की काहीच नाहीये रे, विशेष तर काहीच नाहीये असं म्हणणारे. पण सद्गुरू तुमच्याशी ज्या तऱ्हेनी बोलतात, तरलतेने बोलतात, ऐकून घेतात आणि ऐकून घेत असताना पूर्णपणाने त्याच्यात उतरतात, त्याच्यातून बाहेर देखील येतात आणि हितकारी सल्ला देतात. म्हणून सर म्हणाले की तरल ज्याचं अंतःकरण आहे त्याच्यापाशीच पीडिताला पीडा बोलावीशी वाटते, एरवी कोणापाशी बोलावीशी वाटेल. अजून एक ते वाक्य म्हणाले, काय सर? सर असं म्हणत होते की त्याला त्रास होतो ते ऐकून, पण जो हा त्रास सहन करतो त्यालाच मग अजून लोक भेटतात की हा त्रास सहन करतोय, म्हणून मग त्याला भेटत भेटत राहतात. आई के गा आर्त बंधू निरंतर कारुण्य सिंधू, निरंतर म्हणजे नेहमीच, ज्यांच्या कारुण्यामध्ये अंतरच नाहीये असं, म्हणजे या क्षणाला करुण आहेत, पुढच्याही क्षणाला करुण आहेत, त्याच्या पुढच्याही क्षणाला करुण आहेत, असे निरंतर करुण तुमच्या करता असणारे असे असे कारुण्य सिंधू. या करुणेमध्ये कल्याण धर्मयुक्त करुणा, नुसती करुणा नाहीये तर त्या करुणेमध्ये देखील दुसऱ्याचं कल्याण व्हावं अशी मनोमन असणारी इच्छा, हे आर्त बंधू तुम्ही ऐका असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आपण निरंतर कारुण्य सिंधू आहात, कल्याण धर्मयुक्त असे करुणेचे सागर आहात. विशद विद्या वधू वल्लभा जी, आत्मविद्या ही कोणी जर वधू असेल तर आपण तिचे वल्लभ आहात, पती आहात. आई के गा आर्त बंधू निरंतर कारुण्य सिंधू विशद विद्या वधू वल्लभा जी. बाकी आर्त लोकांचं ते ऐकतात, पण ऐकल्यानंतर हळूहळू त्यांची आरती फेडण्यासाठी म्हणून त्यांची देहबुद्धी जाईल असाच उपाय योजतात. अर्जुनाला अवांतर उपदेश करता आला असता, त्याला युद्धाकरता इतर गोष्टी सांगून प्रेरित करता आला असता, त्या सुरुवातीला थोड्या प्रमाणात भगवंतांनी सांगितल्या देखील, पण मूळ उपाय केला, मूळ उपाय असा केला की त्याला आत्मविषयक ज्ञानाचाच उपदेश केला. ते ज्ञान प्राप्त कसं करायचं याचं एक गीताशास्त्र विशद करून सांगितलं. म्हणून आर्त जरी असला आणि सुरुवातीला केवळ आर्ततेमुळे आलेला असला तरी हळूहळू तो कसा संसार दुःखांच्या बाबत खंबीर होतो तो त्याला समजत देखील नाही, हळूहळू तो संसार दुःखांना कमी लेखायला लागतो, देहबुद्धीला देखील कमी लेखायला लागतो, आत्मबुद्धी बळकट धरायला सुरुवात करतो. म्हणून आर्त बंधू याच्यामध्ये जो आर्त आहे त्याला सहाय्यकारी होणारे असा अर्थ आहे. नेहमीच करुणा बाळगणारे, कल्याण बाळगणारे, ही कल्याणाची भूमिका आत्मकल्याणाची असते. आपण आत्मविद्या आत्मज्ञान ही जर कोणी वधू असेल तर तिचे आपण वल्लभ आहात. आई के गा आर्त बंधू निरंतर कारुण्य सिंधू विशद विद्या वधू वल्लभाजी. किती नम्रतेने आणि बोलले असतील, सद्गुरूंकडे पाहून सद्गुरूंना उद्देशून ज्ञानेश्वर महाराज बोलतायत. मग ज्ञानेश्वर महाराजांनी थेट सुरुवात केली आणि जिथून पुढच्या ओव्या देखील तुलनेनी सोप्या आहेत. सोप्या याचा अर्थ ऐकल्यावर निदान अर्थ समजतील अशा आहेत. पहिल्या या तीन ओव्या तशा कठीण होत्या. ज्ञानेश्वर महाराज आपल्या सद्गुरूंना म्हणतायत, तू जया प्रति लपसी तया विश्व हे दाविसी, प्रकट तई करीसी आघवेची तू. अबोधाच्या वेळेला परमात्मा हा नेहमी अप्रकट असतो, जीवभाव प्रकट असतो आणि परमात्मा अप्रकट असतो. तू जया प्रति लपसी अबोध झालेला आहे, तू ज्यांच्या अंतःकरणात लपून राहिलेला आहेस, दिसत नाहीयेस, अशा वेळेला अबोध प्रगट होतो आणि अबोधामुळं विश्व प्रगट होतं. अबोधात्मक विश्व प्रगट होतं. खरं म्हणजे परमात्मा नटून राहिलेला असताना विश्व या नावाचा पदार्थ दिसायला सुरुवात होते. हे केवळ तू त्याच्या अंतःकरणामध्ये चोरून राहिल्यामुळं, लपून राहिल्यामुळं घडतं. तू जयाप्रती लपसी आपल्या स्वतःला चोरून घेतोस. ज्यांच्या ठिकाणी अशा लोकांच्या बाबत त्यांना विश्व हे दिसायला सुरुवात होते. तुझ्या केरीच असणारा असा, तुझ्यावरच अधिष्ठित असणारा, पण तुझ्या खेरीज भासणारा विश्व या नावाचा दुसराच पदार्थ दिसायला लागतो. जसं सोन्यावर अलंकार नावाचा वेगळाच पदार्थ दिसायला लागतो. सोनाराला सोनं दिसतं. आणि सोनंच असताना या बांगड्या नकोत आणि या हव्यात अशा प्रकारचा तरतम भाव केवळ अबोधामुळे दिसतो. सोनाराला फरक पडत नाही, कुठलाही घाट असू दे, कारण त्याला माहितीये की सगळ्यामध्ये एकच सोनं आहे. तू जयाप्रती लपसी तया विश्व हे दाविसी, प्रकट तई करीसी आघवेची तू. आपली जी बहिर इंद्रिय आहेत त्या बहिर इंद्रियांनी मग विश्वाच्या ठिकाणी नामरूपात्मक पदार्थ दिसायला सुरुवात होते, विकार निर्माण व्हायला सुरुवात होते. अनेक प्रकारचे विकार, मत्सर, दंभ, अहंकार इथपर्यंत गाडी खाली येते. आणि बोधाच्या वेळेला परमात्म्याचं भान अंतःकरणामध्ये होतं. आपण देह आहोत अशी आठवण साफ नाहीशी होते. आपण म्हणजे सच्चिदानंद घन परमात्मा अशी आठवण होते. आणि मग जे विश्व नावाचा पदार्थ दिसत होता त्याच्याऐवजी आत्मरूप, आत्मसत्ता अथवा तूच सर्व ठिकाणी दिसायला सुरुवात होते. तू जयाप्रती लपसी तया विश्व हे दाविसी, प्रकट. आणि तू ज्यांच्या ठिकाणी प्रकट होतोस, ज्यांच्या अंतरयामी, तई करीसी आघवेची तू, तेव्हा तूच सर्वत्र व्यापून राहिलेला आहेस अशा बोधावर तो येतो. की पुढीलांची दृष्टी चोरीजे, हा दृष्टीबंधू निफजे. गारुडी काय करतो, तर जो दुसरा आहे, समोरचा आहे, त्याच्या दृष्टीला भ्रम निर्माण करतो. एक प्रकारे नजरबंदी होऊन जाते. नजरबंदीचा एक प्रयोग मी पाहिला होता, गंमत म्हणून तुम्हाला सांगतो. गाणगापूरला आम्ही चाललो होतो. सोलापूर सोडल्यानंतर गाणगापूरला रेल्वेने जाईपर्यंत पॅसेंजरनी आम्ही गेलो होतो. खरे ही गोष्ट 1977 सालची. तर कुठलं एक स्टेशन येऊन गेल्यावर आमच्या त्या कंपार्टमेंटमध्ये एक दोन लोक थोडे बाजूला सारून बसायला जागा द्या म्हणून बसले, समोर बसले आणि कोणी येऊन वर बसले, असं तो कंपार्टमेंट हळूहळू जरासा भरलं होते. त्याच्यानंतर अजून एक मनुष्य आला आणि म्हणाला दहाचे शंभर, शंभरचे हजार, असं करत आला. एकाचे दहा, दहाचे शंभर, शंभरचे हजार, कोणाला खेळायचे हे ते. आणि त्यांनी एक छोटी सुटकेस त्याच्या मांडीवर ठेवली, पत्ते पिसले आणि तीन ओळी उभ्या आणि आडव्या अशा केल्या. त्याच्यात एक बदामची राणी होती. ही बदामची राणी आहे अशा केलेल्या पत्त्यांमध्ये ते एका क्रमाने त्यांनी गोळा केले. आणि मग टाकताना कोणालाही समजेल आता बदामची राणी कुठं आली. घ्या, कोण जो ओळखेल, एक से दहा, दहाचे शंभर, शंभरचे हजार, असं करायला लागला. तर कोणीतरी पाच रुपये लावले. बदामची राणी ओळखून त्यांनी बरोबर होती, पन्नास रुपये दिले. अजून दुसरा कोणी होता, त्यांनी एक रुपया लावला, दहा रुपये दिले. खेळा खेळा असं म्हणायला लागला. आणि मग आमच्यापैकी बसलेल्यांपैकी एकाने खरंच दहा रुपये लावले गेले. समजत होतं इथं बदामची राणी आहे. जसं त्या इतरांनी ओळखलं तेव्हा आम्हाला समजलेलं होतं, तसंच यांनी ओळखलं तेव्हाही कळत होतं की इथं असणारच. पण काय तो सरकासारखी सटकन ती तिथं नसायचीच, ती दुसरीकडे असायची. खेळा खेळा, अजून एक दोन जणांनी पैसे मिळवले और मग एकाने लावले पन्नास रुपये गेले. थोड्या वेळाने तिथून एक दीड दोनशे रुपये मिळवून तो परत उठून दुसरीकडे चालता झाला. पण तो जायच्या आधी हळूहळू करून तिथली गर्दी कमी झाली, तेव्हा मग लक्षात आलं की हे जे येऊन बसलेले होते लोक ते पैसे लावायचे आधी आणि त्यांना मिळायचे. त्यांचेच लोक होते सगळे. आणि जे प्रवाशांपैकी पैसे लावायचे त्यांचे बरोबर जायचे. आणि नजरबंदी म्हणजे अशी की काहीच कळायचं नाही. काहीतरी घडतंय असं वाटायचं, पण कसं ते घडतंय हे कळायचं नाही. याला नजरबंदी, मी समजलो ही नजरबंदी आहे. पुढिलांची दृष्टी चोरीजे, हा दृष्टी बंधू निफजे. गारुडी मंत्रविद्येनी म्हणा किंवा त्याच्याजवळ काय जी शक्ती असते त्यांनी समोरच्या दृष्टीवर आधिपत्य गाजवतो आणि त्याला हवं तसं त्याच्या दृष्टीला दिसायला सुरुवात होते. परी नवल लाघव तुझे जे आपण पे चोरे. पण तुमचं नवल लाघव असं की तुम्हीच नाहीसे होता. इथं असं की समोरच्याच्या दृष्टीवर परिणाम होतो, पण तुमचं नवल लाघव असं की तुम्हीच गायब होता, तुम्हीच गुप्त होता, अबोधाच्या वेळेला तुम्ही कुठं नाहीच आहे, अशा प्रकारे भाव निर्माण होतो. गारुडी नजरबंदी करतो. सद्गुरु आपलं स्वरूप लपून जीवांना जगदाभास दाखवतात. ही तुमची विचित्रच नजरबंदी म्हणायची असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तू जयाप्रती लपसी तया विश्व हे दाविसी, प्रगट तई करीसी आघवेची तू. की पुढिलाची दृष्टी चोरीजे, हा दृष्टी बंधू निफजे. परी नवल लाघव तुझे जे आपण पे चोरे. तुम्हीच गुप्त होता. देवच नाही असं म्हणायची पाळी येते, परमात्माच नाही असं म्हणायची पाळी येते. विकारांनी ओतप्रोत भरलेलं जे विश्व आहे तेच सत्य असं म्हणायची पाळी येते. असं घडतं जेव्हा तुम्ही लपून जाता तेव्हा. जी तूची तू सर्वा यया, खरं म्हणजे तुम्हीच या सगळ्यांना आधारभूत आहात ना. जी तूची तू सर्वा यया, बोध असणारे काय, बोध नसणारे काय, या सगळ्या जगताचा आधार तुम्ही आहात ना, आत्मशक्ती आहे ना. मग कोणा बोधू, कोणा माया, मग कोणाला बोध काय निर्माण करता, कोणाला मायेमध्ये काय ठेवता. ऐसिया आपे आप लाघविया नमो तुझ. अशा प्रकारे विलक्षण जादू करणाऱ्या हे लाघविया जादूगारा तुला नमस्कार असो. ज्याला समजलंय ज्याच्या आत तुम्ही प्रगट होता त्याला काही नाही, सगळीकडं रामरूप. जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू, लाधले गे माय आता कोणा ओवाळू. आता काय याला ओवाळायचं का काय, समोर रामचंद्र आहेत आणि मग इकडं अवतीभवती आहेत ते सगळे, तेही तेच होऊन गेलेले आहेत. आता कोणाला ओवाळावं अशी स्थिती झाली. जी तूची तू सर्वा यया मा कोणा बोधू कोणा माया. सर्वांचा आधारभूत तूच आहेस, मग कोणाला बोध काय प्राप्त होतो, कोण मायेमध्ये काय राहतात. अशा प्रकारची जादू करणारे असे तुम्ही, ऐसिया आपे आप लाघविया. नमो तुझ, तुला नमस्कार असो. जाणो जगी आप बोले ते तुझिया बोला सुरस झाले. या जगतामध्ये आप पाणी त्याला ओलावा आहे, पण ते जे सुरस झालं उत्तम चवीचं झालं ते तुझिया बोला सुरस झाले, ते तुमच्यामुळं सुरस झालं. ओलावा जरी त्याला असला तरी देखील ते जणू तुमच्यामुळं सुरस झालं. असं म्हणायचं का तुमच्यामुळं सुरस झालं, तुमच्यामुळं सुरस झालं. जाणो जगी आप बोले ते तुझिया बोला सुरस झाले, तुझे नी क्षमत्व आले पृथ्वी एसी. पृथ्वीला क्षमा प्राप्त झाली ती तुझ्यामुळेच प्राप्त झाली. तुमच्या ठिकाणी केवढा गुण आहे क्षमेचा की जो पृथ्वीने देखील उचलला, असं ज्ञानेश्वर महाराज थेट निवृत्तीनाथांशी बोलतायत. रविचंद्रादी शुक्ती उदय करीती त्रिजगती ते तुझिया दीप्ती तेज तेजा. रवी आणि चंद्र रूपी शुक्ती म्हणजे शिंपले, चकाकणारे चमकणारे शिंपले. रविचंद्रादी शुक्ती उदय करीती त्रिजगती, हे शिंपले पण सर्व त्रिजगताला प्रकाशमान करतात. ते तुझ्या दीप्ती तेज तेजा, तुझ्या दीप्तीने त्यांना तेज प्राप्त झालेला आहे. जे चळवळीचे अनिळे हालचाल करणारा जो वायू अनिळ, ते दैविकीनी जी ते दैविकेनी जी निज बळे, ते खरं म्हणजे तुमच्या निज बळानी तुमच्या शक्तीनी वायू देखील हालचाल करतो. नभ तुझ माझी खेळे लपी थपी, आकाश देखील तुमच्या स्वरूपामध्ये लपंडाव खेळत असतो. आकाशाचा लपंडाव तुमच्या स्वरूपाच्या ठिकाणी चालतो. आकाशाचा लपंडाव लपी थपी कशा प्रकारे चालते, कारण एकदा परमात्म्याला गगन सदृशम असं म्हणतात, पण गगन म्हणजे ते नव्हे. एकदा तुम्ही गगनासारखे तर एकदा गगन म्हणजे तुमच्यापेक्षा एक वेगळाच पदार्थ. अशा प्रकारे तुमच्याच सत्तेवर गगनाची देखील लपी थपी चाललेली आहे. किंबहुना माया असोस माया ही अपार आहे. ज्ञान जी तुझे नि डोळस, अशी अपार असणारी ज्याला आदि अंत नाही अशी माया, त्या मायेबद्दल जाणणारे आणि आत्मज्ञानाबद्दल जाणणारे असे जे आहेत ते तुझ्यामुळे सक्षम झालेले आहेत, डोळस झालेले आहेत. असो वानणे सायास श्रुतीसी, हे तुमच्या स्वरूपाबद्दल श्रुतीला देखील वर्णन करायला अडचण निर्माण होते. यस्या मतम तस्य मतम, मतम यस्य न वेदसहा, अभिज्ञातम विजानताम, विज्ञातम अभिजानताम. ज्यांनी जाणलं तसे अमतम, जो म्हणतो मी जाणलं, यस्य मतम जाणलं म्हणतो, तस्य अमतम त्याने काही जाणलं नाही. कारण एकदा जाणल्यानंतर जाणलं असं म्हणायला कोणी शिल्लकच राहत नाही, त्यामुळं जाणलं असं म्हटला त्याला काही समजलं नाही म्हणायचं. मतम यस्य, आणि ज्यांनी जाणलेलं आहे, न वेदसहा, तो मी जाणलं असं सांगायला शिल्लकच राहत नाही. अविज्ञातम विजानताम, न जाणून याला जाणलं जातं. विज्ञातम जाणून, अविजानताम सगळं उलट सुलट तुमच्या दरबारी होऊन जातं. श्रुती तुमच्याबद्दल नीट बोलू शकत नाही. हे असो वानणे सायास श्रुतीसी, हे वेद वानुनी तवची चांग, जव न दिसे तुझे अंग. वेद खूप वर्णन करतात, वर्णन करूही शकतात, आणि वेदांनी खूप वर्णन केलेलं देखील आहे. पण एवढं वर्णन करून जेव्हा वेदांना देखील तुमच्या स्वरूपाचं दर्शन झालं नाही, तुम्ही कोण कसे हे वेदांना जेव्हा समजलं नाही, मग आम्हा तया मूग एकेची पांती, मग दर्शनाच्या बाबत वेद आणि आम्ही सारखेच म्हणायचे. वेदांनाही समजलं नाही आणि आम्हालाही समजलं नाही, त्यांना आणि आम्हाला एक प्रकारे मूग गिळून गप्प बसायला लागलं. दोघांचंही गप्प बसणं सारखंच. वेदांसारखे मोठे आणि आमच्यासारखे कोणालाच तुम्ही समजत नाही. जी एकार्णवाचे ठाई, एकार्णव म्हणजे एकच पाणी सर्व ठिकाणी भरून राहिलेलं आहे अशी स्थिती, म्हणजे प्रळयाची स्थिती. पाहता थेंबाचा पाडू नाही, मा महानदी काही जाणी जती. जेव्हा सगळीकडं पाणीच पाणी भरून राहिलेलं आहे, तेव्हा थेंब या शब्दाला काही अर्थच राहत नाही. कारण थेंब ही गोष्ट तिथं उपलब्धच नसते. सर्वत्र विशाल अगाध असं पाणीच पसरून राहिलेलं असतं. जी एकार्णवाचे ठाई पाहता थेंबाचा पाडू नाही, जिथं थेंब मुश्किल वेगळेपणाने, मा महानदी काही जाणी जाती. मग नदी आणि नद कसली महानदी आणि कोणती नदी, सगळ्या नद्या त्या ठिकाणी एक होऊन जातात. तसे आम्ही थेंब आणि वेद ही महानदी, पण दोघांचाही पाड तुमच्या स्वरूपाच्या ठिकाणी नाही. आम्हा तया मूग एके पांती, दोघांचंही तोंड एकसारखं बंद झालं. का उदयलिया भास्वतू, चंद्र जैसा खद्यवतू. सूर्य उगवल्यानंतर चंद्र काय आणि काजवा काय, दोन्ही नाहीसे होतात, मावळून जातात. का उदयलिया भास्वतू, चंद्र जैसा खद्योतू. चंद्राचाही तिथं पाड लागत नाही आणि काजव्याचा देखील निभाव तिथं लागत नाही. आम्हा श्रुती तुझं आतू तो पाडू असे. आम्ही आणि श्रुती, आम्ही आणि उपनिषद, आम्ही आणि वेद, आम्ही आणि वेदांत म्हणजेच उपनिषद. तुझ्या ठिकाणी आम्ही काय आणि उपनिषद काय? सूर्य उगवल्यानंतर जसा काजवा आणि चंद्र दोन्ही सारखेच मावळून जातात तसं आम्ही आणि श्रुती दोघांचंही पाड तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी नाही. आणि दुजया थावो मोडे जेथ परेशी वैखरी बुडे तो तू मा कोणे तोंडे वानावासी. ज्या ठिकाणी द्वैत यत्किंचित ही शिल्लक राहत नाही असे तुम्ही तो तू दुजिया थावो मोडे दुसराच शिल्लक राहत नाही एकच एक सर्व ठिकाणी भरून राहिलेला आहे अशी अद्वैत स्थिती निर्माण ज्याच्या ठिकाणी होते असे तुम्ही असा तू जेथ परेशी वैखरी बुडे परे सकट इतर तीनही वाणी एकूण चारही वाणी जिथं संपून जातात परापश्यंती मध्यमा वैखरी वैखरी गेली मध्यमा गेली पश्यंती गेली परे सकट सगळ्या वाणी ज्या ठिकाणी बुडून जातात असा तू आता वाणीच शिल्लक राहिली नाही कोणे तोंडे वानावासी. तुझं वर्णन करण्यासाठी तोंड आणणार कुठून वाणी आणणार कुठून आणि वाणी आणण्याचा वेगळेपणाचा अहंकार म्हणजे द्वैत भाव तरी आणणार कुठून आणि दुजया थावो मोडे जेथ परेशी वैखरी बुडे तो तू मा कोणे तोंडे वानावासी. किती प्रेमाने ज्ञानेश्वर महाराजांनी निवृत्तीनाथांकडे पाहून हे सगळं म्हटलं असेल. निवृत्तीनाथ आपल्या जागी शांत बसून निवृत्तीनाथांचं ज्ञानेश्वरीत असलेलं चरित्र जे थोडं थोडं ज्ञानेश्वरीत आलेलं आहे ते एवढंच की अत्यंत धीर गंभीर थोडी कथेची सोळ कोर जर सुटतीये असं वाटलं तर ज्ञानेश्वर महाराजांना सांगणारे की आता फार वेळ वाया घालवू नकोस कथा सांग. मग ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणायचं की तेथ जी जी महाप्रसादू तुम्ही एवढं म्हणालात कथा सांग म्हणजे केवढी मोठी कृपा झाली म्हणजे किती कमी बोलणारे असतील किती अंतर्मुख असतील असे निवृत्तीनाथ कसं ऐकत असतील हे सगळं बोलणं. आणि दुजया थावो मोडे जेथ परेशी वैखरी बुडे तो तू मा कोणे तोंडे वानावासी. या लागी आता आता वर्णन करता येत नाही म्हणून स्तुती सांडूनी निवांता चरणी ठेवी जे माथा हेची भले. आता स्तुती वगैरे सगळं सोडून निवांतपणाने तुमच्या चरणांवर माथा टेकवावा हेच भलं हेच योग्य असं ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथांकडे पाहून बोलले असतील आणि नमस्कार केला असेल खरंच चरणांवर माथा टेकवला असेल भावना वेगाने आणि परत बोलायला सुरुवात केली असेल की तरी तू जैसा आहासी तैसिया. नमोजी श्री गुरु राया मज ग्रंथोद्यमू फळावया व्यवहारा होई. तुम्ही आता जसे असाल तसे असा तुम्हाला मी नमस्कार करतो. आता हा ग्रंथरूपी उद्यम उद्योग मी आरंभिलेला आहे तो सिद्धीला जाण्यासाठी म्हणून व्यवहारा होई तुम्ही धनी व्हा। व्यवहारा होणं म्हणजे सावकार होणं, व्यवहारा होणं म्हणजे धनको होणं, धन पुरवणं, व्यवहार करण्यासाठी जी गोष्ट हवी आहे ती सगळी पुरवणं म्हणजे व्यवहारा होई। एखाद्याला तू व्यवहारा हो असं म्हटलं म्हणजे माझ्या व्यवहाराला तू मदत करणारा हो। ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, तरी तू जैसा आहासी तैसिया, नमोजी श्री गुरु राया, मज ग्रंथोद्यमू फळावया व्यवहारा होई, आता कृपा भांडवल सोडी, भरी मती माझी पोतडी। करी ज्ञान पद्य जोडी थोरा माते, तुम्ही धनी व्हा, सावकार व्हा, हा ग्रंथरूपी उद्योग सफल होण्यासाठी तुम्ही मदत करणारे व्हा। कशी मदत करणारे व्हा? तुम्ही तुमचं कृपारूपी भांडवल सोडा माझ्यासाठी म्हणून, खुलं करा, मोकळं करा, ते धन तुम्ही मला द्या। भरी मती माझी पोतडी, माझी बुद्धिरूपी पोतडी त्या कृपारूपी भांडवलाने भरून टाका। करी ज्ञान पद्य जोडी थोरा माते, ज्ञान व्यक्त करणारं काव्य रचण्यासाठी म्हणून मला तुम्ही बळ द्या। मग मी संसरेन तेणे, करी न संतांसी कर्णभूषणे, मग आत्ताच्या भाषेत मग मी सुटेन, मग मला कोणी थांबवणारा राहणार नाही, मग माझा हा व्यवहार फार भरभराटीला येईल। मग मी संसरे न तेणे, करी न संतांसी कर्णभूषणे, मग असं बोलेन की संतांना देखील माझं बोलणं कर्णभूषण म्हणून कानावर निर्वाव असं वाटेल। ज्या बोलण्यातून प्रेम, ज्ञान, विवेक, बोध बाहेर पडेल असं बोलणं मी बोलेन,
की जे बोलणं संतांना कर्णभूषण वागवावं असं वाटेल। सुलक्षणे विवेकाची, संतांना मी विवेकाची सुलक्षण लेगोवीन संतांना देखील
असं ज्ञानेश्वर महाराजांना म्हणायचंय। तुमची कृपा व्हावी, तुमची जर कृपा झाली तर हे सगळं घडू शकेल, पण पुढच्या वेळेला बघू। हरिओम तत्स। विठ्ठल 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 विठ्ठल। नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात पर गुरु ज्ञान देव भगवंत। ओम भद्रं कर्णेभिः शृणयाम देवाः, भद्रं पश्येमाक्षिभिर्यजत्राः, स्थिरैरङ्गैस्तुष्ट्वा सस्तनुभिः व्यशेम देवहितं यदायुः। ओम शान्तिः शान्तिः शान्तिः। हरी 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 ज्ञानोबा माऊ प्रभु हरी राम। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद, परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर। पुढचा मंगळवार तिसरा